चीनीमंडी.com पॉडकास्ट। ट्विटरवरून ऊस थकबाकी भागवण्याबाबत उठवला आवाज। राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार VM सिंग यांनी सुरू केलेल्या ऊस थकबाकी व्याजासहित भागवण्यासाठी ट्विट आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची साथ मिळाली। शेतकऱ्यांनी ट्विट करून ऊस थकबाकीची मागणी केली। कोरोना संकटाला पाहता ट्विट करून शेतकऱ्यांनी ऊस थकबाकी भागवण्याची मागणी सुद्धा केली। सरदार VM सिंग यांनी निकटवर्तीय आदित्य चौधरी यांनी सांगितले की आता काही मंडळांनी तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये IT सेलचे गठन केले आहे। पूर्ण भारतवर्षातून शेतकरी पुत्र आपला हक्क ट्विटरच्या माध्यमातून सरकारकडे मागतील आणि सरकारकडून हक्क घेतीलच। जोपर्यंत शेतकरी पुत्रांना मजुरांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटनेचा संघर्ष हा सुरूच राहील। हेमेंद्र कुमार कालदेव यांनी सांगितलं की शेतकरी मजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार VM सिंग यांच्या आव्हानावर राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटना आणि शेतकऱ्यांनी 26 जुलैला सोशल मीडियावर ट्विटरवरून व्याज भागवण्याची मागणी केली आहे। आपली मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केलाय। जिल्हा बिजनोरच्या युवकांमध्ये याबाबतचा उत्साह पाहायला मिळाला। 26 जुलैला दुपारपासूनच युवक वेगवेगळ्या गावांमध्ये मंडळ बनवून बसले आहेत आणि 4 वाजताच ट्विटरवर व्याजासह ऊस थकबाकी भागवण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। पूर्ण भारतामध्ये व्याजासहित ऊस थकबाकी ट्विटरवर टॉप 30 मध्ये 7व्या नंबरवर ट्रेंड करत आहेत। IT सेलचे जिल्हा अध्यक्ष अचल शर्मा म्हणाले, शेतकऱ्यांनी हे सांगितले आहे की शेतकरी केवळ ट्रॅक्टरच नाही आता तर ट्विटरही चालवणे शिकलेले आहेत।